आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। फेब्रुवारी 15 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान मोदींनी निवडणूक देणगीच्या व्यवसायाबद्दल बोलले आहे। फेब्रुवारीचा अर्धा महिना उलटून गेला आहे आणि संपूर्ण मार्च निघून गेला आहे। पंतप्रधान मोदींनी अखेर या प्रकरणी विधान केले आहे। कदाचित निवडणुकीच्या गदारोळात, विधानांच्या गदारोळात बॉण्डचा मुद्दा सोडवण्याची औपचारिकता पूर्ण व्हावी यासाठी हे केले गेले असावे। पण पंतप्रधान नेमके काय म्हणाले? त्यांच्या विधानाला तार्किक आधार आहे की वस्तुस्थितीचा आधार आहे? आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल चर्चा करत आहोत, म्हणून कृपया संपूर्ण व्हिडिओ पहा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी भाष्य केले आहे का? त्यांनी सरकारच्या हेतूबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे लक्ष दिले आहे का? न्यायालयाने तो बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवला तर पंतप्रधान मोदी त्या कायद्याचे श्रेय कसे घेणार? शिवाय इलेक्टोरल बॉण्ड्सवर निवेदन देण्यासाठी त्यांना 1.5 महिना का लागला? पीएम मोदींनी तामिळनाडूच्या थंथी टीव्हीला मुलाखत दिली। मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारला गेला आणि क्वोट, सर मला तुम्हाला प्रकाशित झालेल्या निवडणूक रोख्यांच्या डेटाबद्दल देखील विचारायचे आहे, यामुळे तुमच्या पक्षाला धक्का बसला आहे असे तुम्हाला वाटते का? आणि क्वोट, पीएम मोदींनी उत्तर दिले आणि क्वोट, मला सांगा तुम्ही असे काय केले ज्यामुळे मला धक्का बसला? मला खात्री आहे की आज जे नाचत आहेत आणि याचा अभिमान बाळगत आहेत त्यांना याचा पश्चाताप होणार आहे। मला या सर्व विद्वानांना विचारायचे आहे की निवडणुका कोणत्याही होत्या, 2014 आधीच्या निवडणुकांमध्ये खर्च झालाच असेल ना? कोणती एजन्सी आहे जी सांगू शकते की पैसा कुठून आला, कुठे गेला? इलेक्टोरल बॉण्ड्स बनवले त्यामुळे आज तुम्ही पैसे कोणी घेतले, कुठे दिले हे कळू शकले नाहीतर आधी माहिती नव्हती। निवडणुका हा खर्च होता, आज तुम्हाला ट्रेल मिळतो। इलेक्टोरल बॉण्ड्स कोणतीही सिस्टीम परफेक्ट नसतात, कमीत कमी इलेक्टोरल बॉण्ड असेल तर ते इकडून तिकडे गेले असते। पंतप्रधान म्हणाले, मी असे काय केले की मला धक्का बसला पाहिजे? याचे उत्तर असे आहे की तुम्ही अनेक प्रक्रियांचे उल्लंघन करून कायदा केला जो बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असल्याचे आढळून आले। विरोधी पक्षाने नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात हे सर्व सांगितले आहे। त्यानंतर याबाबतची माहिती समोर आल्यानंतर हा कायदा का आणण्यात आला हे उघड झाले। छापेमारीनंतर कळले की कंपन्या तुमच्या पक्षाला करोडो रुपयांची देणगी देत आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात काय लिहिले आहे ते पंतप्रधान विसरले आहेत किंवा जनतेला कळले नाही असे त्यांना वाटते। ज्यांना माहीत आहे तेही विसरले असावेत। त्यांना आयपीएलमध्ये पकडलेच पाहिजे। कोर्टाने आपल्या निकालात काय म्हटले आहे ते पुन्हा एकदा समजून घेऊया। इलेक्टोरल बॉण्ड योजना आणि लोकप्रतिनिधी कायदा आणि कंपनी कायद्यात केलेल्या सुधारणा कलम 19(1)(अ)चे उल्लंघन करतात, माहिती अधिकाराच्या विरोधात आहेत आणि घटनाबाह्य आहेत। जेव्हा तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पण्या वाचाल, निकाल वाचा आणि त्यावर आधारित प्रश्न विचाराल, तेव्हा पंतप्रधानांनी काय केले, त्यांना धक्का का बसला याचे उत्तर देता येणार नाही। असंवैधानिक आणि बेकायदेशीर कायदा आणल्यावर तुम्हाला धक्का बसला पाहिजे। चोरी पकडली आहे, ज्यांच्यावर शंका होती ती खरी ठरली, हा पंतप्रधानांसाठी धक्का नाही का? याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी केलेल्या कायद्याचे धाबे दणाणले आहेत। आता त्याच्या दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ। पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांनी इलेक्टोरल बॉण्ड बनवला होता, त्यामुळे आज तुम्ही पैसे कोणी घेतले, बॉण्ड कुठे दिले हे कळू शकले, अन्यथा पूर्वी कोणतीही माहिती नव्हती। तुम्हाला माग मिळत आहे, हे विधान असत्य आणि चुकीचे दोन्ही आहे। ते असत्य आहे कारण जनतेला कळावे म्हणून मोदींनी असा कोणताही कायदा केला नाही। सत्य हे आहे की मोदी सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केला की या बॉण्डचा तपशील लोकांसमोर उघड करू नये। निवडणूक रोखे खरेदी करणारे आणि प्राप्तकर्ते या दोघांचीही ओळख गुप्त राहावी यासाठी मोदींनी कायदा केला। मोदींनी स्थापन केल्याप्रमाणे इलेक्टोरल बॉण्ड कायद्याचा पाया खरेदीदार आणि लाभार्थी यांची ओळख गोपनीय ठेवणे हा होता। तथापि सर्वोच्च न्यायालयाने हे बेकायदेशीर मानले आणि त्याचा खुलासा करणे अनिवार्य केले। पंतप्रधानांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या मागील भूमिकेचेही खंडन केले, जिथे त्यांनी दावा केला की आणि क्वोट, राजकीय पक्षांच्या निधीबद्दल जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना नाही. जाणून घेण्याचा अधिकार हा सर्व नागरिकांना उपलब्ध असलेला सार्वत्रिक अधिकार नाही आणि क्वोट, राजकीय पक्षांना कोण निधी देते हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना नाही, असे सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन असतानाही सरकारचे प्रमुख आता दावा करतात की त्यांच्या कायद्यामुळेच कोणी देणगी दिली आणि कोणाला निधी प्राप्त झाला याची माहिती मिळते. न्यायालयात जनतेच्या माहितीच्या अधिकाराला विरोध करत सरकारने कंपन्यांची बाजू घेतली आणि क्वोट, सरकारने असा युक्तिवाद केला की आपल्या नागरिकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे ही राज्याची सकारात्मक जबाबदारी आहे, ज्यामध्ये राजकीय पक्षाशी संलग्न होण्याचा त्यांचा अधिकार समाविष्ट आहे. खरेदीदाराला त्याचे राजकीय झुकाव उघड न करता निवडणूक रोखे खरेदी करण्याचा अधिकार आहे. गोपनीयतेचा हा अधिकार आहे सर्वोपरी आणि क्वोट, त्यांनी गोपनीयतेच्या अधिकारांचा हवाला देऊन कोर्टात कॉर्पोरेट देणगीदारांच्या नॉनडी क्लोजरची वकिली केली. पंतप्रधान मोदी आता जे सांगत आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे प्रतिध्वनी आहे, जरी त्यांच्या कायद्याने ही पारदर्शकता सुलभ केली असा चुकीचा दावा केला आहे. ते त्यांच्या सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत नाहीत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करत नाहीत. काही पंतप्रधान असे करू शकतात, त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारला असता तर ते श्रेयस्कर ठरले असते. गोपनीयतेची खात्री करण्यासाठी महागड्या वकिलांची नियुक्ती करण्यासह बॉण्डचे तपशील लपविण्याचे व्यापक प्रयत्न आता मोदींच्या कायद्यामुळे नवीन पारदर्शकतेचे कारण असल्याचा दावा विडंबनात्मकपणे अधोरेखित झाला आहे. आता ही योजना उघडकीस आल्याने पंतप्रधान त्याबद्दल विरोधाभासाने बढाई मारत आहेत. सरकारचा तर्क असा होता की देणगीदारांना त्रास होऊ शकतो, परंतु छाप्यांनंतर देणग्यांची छाननी करण्यात आली होती. शिवाय राजकीय सूडबुद्धीमुळे देणगीदारांवर कोणतीही सूडबुद्धी कारवाई होऊ नये यासाठी कायदा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी हा युक्तिवाद पूर्णपणे खोडून काढला. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांच्या स्वतंत्र मतात निर्णयाला बळकटी देणारे युक्तिवाद दिले आणि त्यांनी सांगितले की त्यांचा लाभार्थी निवडणे हा देणगीदाराचा विशेषाधिकार आहे. देणगीदाराविरुद्ध कोणतीही सूड कारवाई कायद्याचा आणि अधिकाराचा दुरुपयोग आहे, जी थांबवली पाहिजे. देणगीदारांना छळवणुकीपासून संरक्षण देण्याचा दावा करून ही चुकीची प्रथा न्याय्य किंवा स्पष्ट केली जाऊ शकत नाही. हा गैरप्रकार दुरुस्त करण्याऐवजी तो कायम ठेवतो आणि माफ करतो, जनतेच्या माहितीच्या अधिकाराला कमी करतो. गुप्तता नव्हे तर पारदर्शकता ही अशा दंडात्मक कृती आणि छळावर उतारा आहे. शिवाय न्यायमूर्ती खन्ना यांनी हे अधोरेखित केले की निवडणुकीतील काळ्या पैशाला रोखणे हे देणगीदारांच्या गोपनीयतेशी संबंधित नाही. माहिती लपविल्याने मनी लाँडरिंगद्वारे मिळालेल्या निधीला वैधता मिळू शकते, याचा अर्थ असा होतो की अशा पद्धती आव्हानात्मक नसतील. असे असूनही पीएम मोदींनी बॉण्ड सिस्टमचे कौतुक केले आणि मीडिया त्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात अयशस्वी ठरला. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमे पंतप्रधानांचे विधान वाचकांच्या लक्षात न आणता प्रकाशित करतील की त्यांनी दीड महिन्यानंतर केलेली टिप्पणी दिशाभूल करणारी आणि असत्य आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भातील प्रत्येक युक्तिवादाचा आधार तुमच्यासाठी प्रेक्षकांना समजून घेण्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्ही दिलेल्या संदर्भात पंतप्रधानांचे विधान तुम्ही एकदा तपासले की खोटेपणा उघड होईल. कोणतीही हिंदी वृत्तपत्र ही माहिती अशा पद्धतीने सादर करणार नाही. भाजपला कोणत्या कंपन्यांनी देणगी दिली हे सरकारने जाहीर करायचे असते तर स्वतःच्या वतीने वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध केल्या असत्या. आम्ही तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की निवडणूक आयोगाने भाजपला देणगी देणा यांची चौकशी केली असता पक्षाने देणग्यांचे कोणतेही रेकॉर्ड ठेवलेले नाही असे उत्तर दिले. याचा विचार करा, जर एखाद्याने 1 कोटी रुपयांचे रोखे दान केले तर भाजप त्याचा तपशील ठेवणार नाही का? सत्य हे आहे की सरकारने हा कायदा देणगी देणाऱ्या कंपन्यांची ओळख अस्पष्ट करण्यासाठी त्यांच्यावर छापे टाकून त्यांच्यावर आलेल्या दबावाचा इशाराही न देता शेकडो कोटींची देणगी देण्यास भाग पाडण्यासाठी आणला. असे छापे टाकून भाजपला शेकडो कोटींची देणगी देण्याइतके कोणीही खुश होत नाही. तुम्ही ते कराल का? जर इलेक्टोरल बायंडमध्ये जनतेचा जाणून घेण्याचा अधिकार समाविष्ट केला असता तर सर्वोच्च न्यायालयाने ते बेकायदेशीर आणि घटनाबाह्य मानले नसते. तुम्ही दर्शक पंतप्रधानांना प्रश्न विचारू शकता. जर सर्वोच्च न्यायालयाने बॉण्ड अवैध ठरवले नसते आणि सर्व माहिती उघड करणे अनिवार्य केले नसते तर तुम्हाला याची जाणीव झाली असती का? इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणात याचिकाकर्त्यांचा दावा आहे की 41 ईडीने छापेमारी केलेल्या कंपन्यांनी भाजपला 2471 कोटींची देणगी दिली. दिल्ली दारू घोटाळ्यात सरकारी साक्षीदार बनल्यानंतर सरथ रेड्डी यांच्या अरबिंदो फार्माने भाजपला 55 कोटींची देणगी दिली. गुजरातमधील अनेक उत्पादक कंपन्यांच्या औषधांच्या चाचण्या अयशस्वी झाल्या तेव्हा त्यांनी भाजपला 80 कोटींची देणगी दिली. महाराष्ट्रात फडणवीसांनी टोरेंट ग्रुपचा 285 कोटींचा मालमत्ता कर माफ केला, ज्याने नंतर 185 कोटी भाजपला दान केले. टेलिकॉम सेक्टरमध्ये सॅटेलाईट स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आणि त्याच सुमारास भारतीय एअरटेलने भाजपला 150 कोटींची देणगी दिली. बॉण्ड कायद्यामुळे तुम्ही हे सर्व शिकलात का? स्टेट बँक ऑफ इंडियाने 4 महिन्यांची विनंती करून गुंतागुंतीची माहिती तातडीने गोळा करण्यात अडचण येत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात कसे पोहोचले हे पंतप्रधान विसरले आहेत का? हरीश साळवे यांच्यासह कोणत्याही वकिलांच्या युक्तिवादाला न जुमानता सर्वोच्च न्यायालयाने ही माहिती निवडणूक आयोगाला उपलब्ध करून त्याच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्याची मागणी केली. स्टेट बँकेचे चेअरमन दिनेश कुमार खारा यांना नंतर त्यांच्या नावाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगण्यात आले. हे व्यवस्थापक स्तरीय अधिकाऱ्याने दाखल करण्याच्या पूर्वीच्या प्रथेपासून दूर आहे. खारा यांना 10 महिन्यांची मुदतवाढ मिळाली. स्टेट बँकेने दिलेली सुरुवातीची माहिती अपूर्ण होती. बॉण्डच्या मागील बाजूस गुप्त संहितेचा अभाव होता हेही पंतप्रधान विसरले आहेत का? भाजपला एकूण 852 कोटींच्या देणग्या केवळ निवडणूक रोख्यांमधून मिळाल्याचे उघड करून अखेरीस बॉण्ड्सचे गुप्त क्रमांक निवडणूक आयोगाला उघड करण्यासाठी स्टेट बँकेला सर्वोच्च न्यायालयाचा आणखी एक हस्तक्षेप करावा लागला. भारत सरकारने स्वेच्छेने ही माहिती लोकांसोबत शेअर केली आहे का? मुख्य प्रवाहातील माध्यमांनी त्यावर अहवाल दिला का की या व्यक्ती होत्या? अनेक प्रख्यात हिंदी वृत्तपत्रांनी ते कव्हरही केले नाही. त्यामुळे बॉण्ड कायद्याशिवाय कोणी देणगी दिली आणि कोणाला मिळाली याचा तपशील अज्ञात राहील असा दावा पंतप्रधान कसा करू शकतात? मी तुम्हाला स्क्रोल, न्यूज मिनिट, न्यूज लँड्री आणि कलम 14 मधील पत्रकारांनी दिलेल्या अहवालांचे पुनरावलोकन करण्याची विनंती करतो आणि कोणते मुख्य प्रवाहातील चॅनेल आणि वृत्तपत्र बॉण्ड्सवर तुम्हाला देणगीदार आणि प्राप्तकर्त्यांबद्दल माहिती देतील अशा प्रकारे स्वतःच ठरवू इच्छितो. त्यांच्या वृत्तपत्रांची हिंदी वृत्तपत्रांशी तुलना करा आणि स्वतःच पहा. तुमच्या घरी येणारे इंग्रजी वर्तमानपत्र तपासा आणि असे रिपोर्टिंग झाले आहे का ते पहा. निवडणूक आयोगानेही बॉण्डला विरोध केला होता. लक्षात ठेवा, फिक्की आणि PhD चेंबर्स ऑफ कॉमर्स या उद्योग संस्थांनी त्यांची नावे सार्वजनिक केली जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. 15 फेब्रुवारी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले आहे की याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की राजकीय पक्षांना देणग्यांबद्दल भागधारकांना माहिती न देणे भागधारकांच्या अधिकारांचे उल्लंघन करते. इलेक्टोरल बॉण्डच्या गोपनीयतेमुळे ते कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ इच्छित नसल्यास कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे की नाही हे ठरवू शकत नाहीत. न्यायालयाने नमूद केले की त्याचा निर्णय माहितीच्या अधिकाराच्या बाबतीत नागरिकांच्या आणि मतदारांच्या अधिकारांच्या व्यापक व्याख्येवर आधारित आहे, त्यामुळे ते भागधारकांवर स्वतंत्रपणे टिप्पणी करणार नाही. न्यायालयाने वित्त कायद्यातील गोपनीयतेची दुरुस्ती घटनाबाह्य घोषित केली. न्यायमूर्ती खन्ना यांनी आपल्या निकालात नमूद केले की कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी कंपनीद्वारे गोपनीयतेच्या उल्लंघनाचा युक्तिवाद कमकुवत आहे कारण त्याचे व्यवहार त्याचे भागधारक आणि सामान्य लोकांसाठी पारदर्शक असले पाहिजेत. इलेक्टोरल बॉण्ड्सचा घोटाळा, धोरण बदलाच्या नावाखाली देणग्यांचा योगायोग, छापेमारीनंतर देणगी देण्याची सक्ती आणि माहिती उघडकीस येऊनही तपासात न लागणे या गोष्टी चिंताजनक आहेत. आम्ही तुम्हाला 16 मार्चच्या व्हिडिओमध्ये एका सेगमेंटची आठवण करून देऊ इच्छितो जो खेळ खेळला गेला होता. 16 मार्चच्या शोमध्ये आम्ही नोंदवले की न्यूज लॉन्ड्री आणि न्यूज मिनटने टोरेंट ग्रुप आणि त्याच्या उपकंपन्या टॉरंट पॉवर लिमिटेड आणि टॉरंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड नावाच्या देणगीदाराविषयी माहिती उघड केली आहे जी देणगीदारांच्या यादीमध्ये आहे. 5 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीला 285 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरण्यातून सूट दिली होती. या कंपनीने सुमारे 5 वर्षांत 185 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केल्याचे उघड झाले आहे. या समूहाचे अध्यक्ष सुधीर मेहता हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2007 ते 2015 दरम्यान या कंपनीने भाजपला 33 कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्याचेही न्यूझीलँडरीमध्ये आढळून आले. टोरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेडने बॉन्डद्वारे एकूण 77.50% रुपयांची देणगी दिली, त्यातील 61 कोटी रुपये भाजपकडे गेले. 2019 मध्ये या कंपनीला अमेरिकेतून त्यांची रक्तदाबाची औषधे परत मागवावी लागली, कारण त्यात कर्करोग निर्माण करणारे घटक आढळून आले. काँग्रेसच्या सरचिटणीसांनी पंतप्रधानांच्या विधानाला प्रत्युत्तर देत एक दीर्घलेख ट्विट केला आहे. जयराम यांनी लिहिले की पंतप्रधान दररोज अप्रामाणिकतेत खोलवर उतरत आहेत. पंतप्रधान मोदींनी एका तामिळ दूरचित्रवाणी वाहिनीला जे सांगितले त्यावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, असे सांगून की इलेक्टोरल बॉण्ड योजना पूर्णपणे गुप्त ठेवण्यासाठी तयार करण्यात आली होती. 2018 ते 2024 या 6 वर्षांत प्रत्येक पक्षाला कोणत्या देणगीदाराकडून किती देणगी मिळाली याबद्दल कोणतीही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने SBIला कोणी कोणत्या पक्षाला देणगी दिली याचा तपशील प्रकाशित करण्यास सांगितले. तथापि रिमोट कंट्रोलखाली काम करणाऱ्या SBIने ही माहिती गोळा केली नसल्याचा दावा करत कोर्टात खोटे बोलले. त्यानंतर डेटा गोळा करण्यासाठी 3 महिन्यांची विनंती केली. लोकसभा निवडणुकीनंतरच डेटा सार्वजनिक करण्यासाठी मुदतवाढ हवी होती. सुप्रीम कोर्टाच्या सशक्त हस्तक्षेपामुळेच SBIला काही दिवसातच डेटा सार्वजनिकपणे जाहीर करण्यास भाग पाडले. राजकीय पक्षांशी देणगीदारांचा डेटा जुळण्यासाठी 3 महिन्यांच्या मुदतवाढीची विनंती करताना SBI खोटे बोलत होते. आमच्या टीमला पायथन कोडच्या फक्त 5 ओळी आणि प्रत्येक देणगीदाराला त्यांनी देणगी दिलेल्या राजकीय पक्षाशी जुळण्यासाठी 15 सेकंदांपेक्षा कमी वेळ हवा होता. मी असे काय केले की मला धक्का बसला, असे पंतप्रधान विचारतात, असे जयराम यांनी म्हटले आहे. याला प्रतिसाद म्हणून जयराम काही तथ्ये सादर करतात आणि आरोप करतात आणि क्वोट 4 लाख कोटी रुपयांचे करार. प्रकल्प आणि पर्यावरणीय मंजुरी हे कॉर्पोरेट देणगीदारांनी तुमच्या पक्षाला दिलेल्या 1000 कोटींच्या निवडणूक बॉण्ड देणग्यांशी स्पष्टपणे जोडले जाऊ शकतात. भारत सरकार एक सुपरमार्केट बनले आहे आणि #39 देणगी द्या, व्यवसाय घ्या आणि क्वोट पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी पद्धतशीरपणे खंडणीमध्ये गुंतलेले आहेत. इंडियन एक्सप्रेसची एक पत्रकार आहे रितू सरीन, शोध पत्रकारितेतील एक प्रसिद्ध नाव. मार्च 30 रोजी प्रसिद्ध झालेल्या रितू सरीनच्या अहवालात असे दिसून आले आहे की सर्वोच्च न्यायालयाने बॉण्ड योजना रद्द करण्याच्या केवळ 3 दिवस आधी भारत सरकारने 10,000 कोटींचे रोखे छापण्याचे आदेश दिले. प्रत्येकी 1 कोटीचे रोखे छापण्याची काय घाई होती आणि जेव्हा निर्णय आला तेव्हा तो तात्काळ थांबवण्याचे आदेश काढण्यासाठी अर्थ मंत्रालयाला अनेक दिवस लागले. तोपर्यंत 8350 कोटींचे रोखे छापले गेले होते. तुमच्या हिंदी वर्तमानपत्रात अशी काही बातमी छापून आली आहे का? ते का छापले जात नाही? पत्रकार अनभिज्ञ आहेत असे नाही, पण हे हिंदी वृत्तपत्रांत का छापले जात नाही? शेकडो पत्रकार कार्यालयात जाऊन घरी का येतात असे विचाराल, तेव्हा परिस्थिती किती भीषण आहे हे समजेल. त्यामुळे आज सर्वसामान्यांना इलेक्टोरल बॉण्ड्सबद्दल काहीच माहिती नाही. विरोधकांना सर्वाधिक देणगी मिळाल्याचा दावा अमित शहा यांनी केला आणि वृत्तपत्रांनी शहानिशा न करता हे खोटे छापले. कोणत्याही परिस्थितीत भाजपला सर्वाधिक दान मिळाले आहे. हिंदी वृत्तपत्रे 2 गुन्हे करत आहेत, ते रोख्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखत आहेत आणि जिथे तथ्ये चुकीची आहेत दावे खोटे आहेत अशा विधानांची ते पडताळणीही करत नाहीत. बॉण्डच्या नावाखाली देणग्या गोळा करण्याचा धंदा तर केला आहेच, पण वृत्तपत्रांनी एकप्रकारे तुम्हाला जाणून घेण्यापासून रोखून तुमचे भान लुटले आहे. तसे झाले नसते तर आज प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर पंतप्रधान इलेक्टोरल बॉण्ड्सबाबत खोटे बोलत असल्याचे म्हटले असते. याचा माहिती देण्याशी काहीही संबंध नाही. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.